नमस्कार, तुम्ही बालवाणी कार्यक्रम ऐकत आहात. हा कार्यक्रम क्राय संस्था मुंबई यांच्या सहाय्याने कलापंढरी संस्था लातूर प्रस्तुत करत आहे. चला ऐकूया बालकांची वाणी बालकांच्या जुबानी.
मुलींनो, मी हजेरी घेत आहे, तर प्रत्येकाने हजेरी द्या. प्रिया
उपस्थित आहे मॅडम.
राधा, राधा. प्रिया, राधा काय येत नाही गो शाळेला? तू तर तिच्या घराच्या बाजूलाच राहतेस.
हो मॅडम, मी तिच्या घराच्या बाजूलाच राहते.
आज 25 दिवस होत आहेत शाळेला आली नाही ते.
मॅडम, तिची आई तिला कामाला घेऊन जाते. बांधकाम, शेतील कामे, लागेल तर मजुरीचे काम अशा ठिकाणी तिला सोबत घेऊन जाते.
पण का?
माहित नाही.
ठीक आहे, शाळा सुटल्यावर तू माझ्या सोबत राधाच्या घरी चल.
हो मॅडम.
शाळा सुटते. शाळा सुटल्यावर मॅडम आणि प्रिया राधाच्या घरी जातात.
राधा, राधा, राधा आहे का हो घरात?
अरे मॅडम, तुम्ही या ना मॅडम आत. आणि प्रिया तू सुद्धा.
हो काकी.
बसा मॅडम. बस प्रिया. राधा बघ, तुझी मैत्रीण आणि तुझ्या मॅडम आल्या आहेत. चहा पाणी घेऊन ये.
हो आई.
राधा नको चहा, मी काही महत्वाचं बोलायला आले आहे तुझ्याशी आणि तुझ्या आईशी.
मॅडम बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला?
राधा काय येत नाही शाळेत मीराबाई?
मॅडम ते ना, राधाची तब्येत खराब आहे म्हणून ती शाळेत येत नाही. हो ना राधा?
हो हो मॅडम, माझी तब्येत ठीक नाही म्हणून मी शाळेत येत नाही.
राधा खोटं बोलतेस. खोटं बोलणं चुकीचं राहतं माहितीये ना, मग का खोटं बोलतेस?
नाही, मी कुठं खोटं बोलते?
गप्प बस. मॅडम राधा तिच्या आईला सोबत घेऊन शेती कामाला जाते.
मीराबाई काय म्हणते आई प्रिया, तुम्ही राधाला सोबत घेऊन जातात शेतातील कामाला?
हो मॅडम, मी राधाला माझ्या सोबत घेऊन जाते शेती कामाला.
पण का? राधा तुला शिकायचं नाही का?
मॅडम मॅडम, मला शिकायची खूप इच्छा आहे पण आई मला सोबत घेऊन जाते.
का मीराबाई, का करतात तुम्ही असं?
मॅडम राधाचे वडील नाहीत, घरातील खर्च भागवणे अवघड जात आहे. वरून राधाचे आणि तिच्या भावाचे शिक्षण, त्यासाठी लागणारा पैसा, बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागत आहे. राधा जर माझ्या सोबत कामाला आली तर 4 पैसे जास्त मिळतील म्हणून मी तिची शाळा बंद करून कामाला घेऊन जात आहे.
तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्याची काळजी नाही का? आणि तुम्ही राधाला खोटं बोलायला सुद्धा शिकवतात. राधा तू खोटं बोलशील असं मला वाटलं नव्हतं. शाळेमध्ये तुला खोटं बोलायला शिकवलं का?
नाही मॅडम, सॉरी, मी खोटं बोलले. जर मी खरं सांगितलं असतं तुम्हाला तर तुम्ही माझ्यावर ओरडला असता म्हणून खोटं बोलले.
एवढं सगळं ऐकून मी तुझ्यावर ओरडणार नाही असं वाटतं का तुला?
राधा आपण लहान आहोत, 18 वर्षाच्या अगोदर काम करणे चांगले नसते. आपल्याला विविध समस्या समोर जावे लागतं. आपण आजारी पडतो असं बरंच काही होतं.
आणखीन म्हणजे मीराबाई, तुमच्यावर आणि त्या ठेकेदारावर शिक्षा होऊ शकते. बाल मजुरी करणे कायद्याने गुन्हा आहे, जेल मध्ये जावे लागते.
काय मॅडम?
हो
मॅडम, काय करू मी? माझी आर्थिक परिस्थिती ठीक नाही. मला राधाला शाळेत पाठवायला अडचण नाही पण नंतर 4 पैसे कमी येतील.
यावर मार्ग आहे, मी सांगते ना मार्ग.
कसला मार्ग?
सरकारच्या बऱ्याच योजना आहेत, त्या योजनेचा लाभ घ्या. मी तुम्हाला मदत करते शासकीय योजनेचा लाभ घेण्यात. तुम्हाला सगळी माहिती सांगते, तुमची मदत करते योजना मिळवून देण्यात.
खरं मॅडम?
हो, सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही उद्योग धंदा सुरू करा, म्हणजेच तुम्हाला पैशाची समस्या येणार नाही.
धन्यवाद मॅडम, तुम्ही माझी मदत करत आहात.
हो, पण एका अटीवर मदत करेन.
कोणती?
राधाला रोज उद्यापासून शाळेत पाठवावं, तिचा अभ्यास खूप मागे राहिला आहे.
हो आई, मला शाळेत जायचं आहे.
हो राधा, जा तू उद्यापासून शाळेत. मॅडम मला काही अडचण नाही राधाला शाळेत पाठवण्यात.
प्रिया राधाला मदत कर अभ्यासात. वर्गात काय शिकवलं ते सगळं तिला सांग.
हो मॅडम.
आणि राधा, कधीही कोणतीही अडचण असली तर मला कधीही विचार.
हो मॅडम, थँक यू. मी उद्यापासून शाळेत येते.
दुसऱ्या दिवशी शाळा भरते. मॅडम वर्गात येतात व उपस्थिती घ्यायला सुरुवात करतात.
प्रिया
उपस्थित आहे मॅडम.
राधा, राधा
उपस्थित आहे मॅडम.
राधा आलीस का ग तू?
हो मॅडम, आता मी शाळा कधीच नाही बुडवणार.